आत्ताच्या हा काय हो
आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेले सद्भक्त श्री नाना उर्फ श्री राजू भवाळकर म्हणजे राजू उर्फ नाना, पण आपल्याला नाना माहिती असल्यामुळं नाना आता माऊलींना हार अर्पण करेल, मग पुढच्या कार्यक्रमाला असामाजी सुरुवात करते.
आपला आत्ताचा कार्यक्रम अनुषंगिक साधना असा आहे, तरी देखील असा एक विचार समोर आला की काल सत्संगाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. असं असल्यामुळं आज थोडा वेळ सत्संग आणि थोडा वेळ नामस्मरणासारखी एखादी साधना अशा पद्धतीने कार्यक्रम असावा अशी एक सूचना पुढे आली. त्यामुळं सत्संगाचा कार्यक्रम आता मी घेईन. प्रश्न खरं म्हणजे बरेच आहेत आणि काही पुण्यात राहिलेले प्रश्न मी घेऊन आलो होतो. गुरुवारच्या सत्संगात राहिलेले प्रश्न इथं घेऊन आलो, सत्संगाच्या वेळेला इथल्या होतील म्हणून. पण एकदम गरम गरम ताजा आता एक प्रश्न आला तर प्रश्न वाचून दाखवतो. काल दिवसभर झालेल्या कार्यक्रमातून आपल्या संप्रदायातील थोर थोर सद्गुरूंचे चरित्र ऐकून खूप भाव दाटून आले. सद्गुरू स्वामी माधवनाथ व आपल्यासारखे असेच महान सत्पुरुष आम्हाला सद्गुरू म्हणून लाभले आहेत ह्या जाणीवेने कृतज्ञता दाटली. आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे सोहम ध्यान साधना करण्याचा प्रयत्न गेले काही वर्षे करत आहे. आपल्याच कृपेने त्यामध्ये अनेकदा साक्षीत्व निस्तरंगता या पायऱ्यापर्यंत पोचता येते आहे असं जेव्हा कोणी म्हणतं तेव्हा मला इतकं बरं वाटतं. कोणी कधी असं सांगतं की शांततेचा थोडा वेळ प्रत्यय येतो तेव्हा एक व्यक्ती म्हणून माझी आवश्यकता अशी असते की आपण ज्या पद्धतीने सांगतो कष्ट करतो आहोत, स्वामीजींनी जे सांगितलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्याला यश मिळतं आहे किंवा मिळत नाही, मी जे सांगतो त्याच्याबाबत आपलं काय चाललेलं आहे, अशा प्रश्नांमधून माझ्या असं लक्षात येतं की खरंच त्याला यश मिळतं आहे. अशा प्रश्नांमधून अशा निवेदनातून लक्षात येतं मला देखील आणि इथं बसलेल्या साधकांना देखील की खरोखरच साक्षीत्व निस्तरंगता ही साधता येते असं साधक कबूल करत आहेत. पुढं असं म्हटलेलं आहे मात्र त्यानंतर निस्तरंगतेनंतर शिल्लक राहिलेल्या जाणीवेतील मीपणा अखेरपर्यंत टिकून राहतो. म्हणजे आता कसं होतं की निस्तरंगता अनुभवाला येते आणि ही निस्तरंगता अनुभवाला आल्यानंतर निस्तरंगता आहे याचा अर्थ वृत्ती उठत नाहीये, विचार नाहीये, मन नाहीये, तरंग नाहीये, तरी देखील कुठलाही तरंग नाही हे ज्या मीला समजतं तो मी मात्र तिथं शिल्लक राहतो, तो शिल्लक आहे, ती जाणीव मात्र टिकून राहते. निस्तरंगता आहे आणि मी शिल्लक आहे, बघा पुढे लिहिलंच आहे, ही भावना संपूर्ण बैठक संपेपर्यंत तशीच कायम राहते. स्वामीजी, ही मीपणाची जाणीव जाणे आवश्यक आहे का? जसे साक्षीत्व जमवण्यासाठी साधकाला प्रयत्नपूर्वक कष्ट करावे लागतात, तसा काही प्रयत्न हा मीपणा जाण्यासाठी करायचा असतो का? ती यानंतरच्या पायरीपर्यंत केवळ सद्गुरु कृपेनेच पोचता येते. खूप सुंदर प्रश्न आहे, अतिशय अंतरंगता या प्रश्नामध्ये आहे. वृत्ती उठत आहेत आणि वृत्तींकडे साक्षीत्वानी पाहताना ज्या क्षणी साक्षीत्व जमतं त्या क्षणी वृत्ती गळून पडते. या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की समोर विचार आहेत आणि विचाराकडे पाहणारे तुम्ही आहात. अशा पद्धतीने मनाचेच दोन भाग करून ध्यान सुरुवातीला सांगितलेलं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मने मन घालोनी मागे. मनानेच मन मागे घालायचं आहे. समोरचं जे मन आहे त्या मनाला, त्या मनात उठणाऱ्या वृत्तीला प्रतिसाद न देणारं देखील आत मनच आहे, विचारच आहे. साक्षी विचारांनी किंवा साक्षी मनानी समोर मनात उठणारे जे विचार आहेत त्या विचाराचा त्याग करायला सांगितलेला आहे. शास्त्रीयदृष्ट्या विचार उठणं ही गोष्ट मेंदूच्या ठिकाणाहून घडते. आपल्या ठिकाणाहून म्हणजे मेंदूच्या जाणीवेच्या ठिकाणाहूनच विचार उठत असतात, पण मेंदूच्या ठिकाणी उठणारे जे विचार आहेत ते विचार मेंदूच्याच एका भागाला जर वेगळेपणाने पाहायला लावले, काय म्हणतोय ते मी नीट लक्षात घ्या, ऐका, मेंदूच्याच ठिकाणी विचार उठण्याची क्रिया घडत असताना मेंदूचाच एक भाग जेव्हा हे विचार वेगळेपणाने पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा विचार उठण्याचीच प्रक्रिया बंद होते. विचार उठण्याची प्रक्रियाच मेंदू सोडून देतो, त्यामुळे निस्तरंगता लाभते. हे आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो आहे. वृत्तीकडे साक्षीत्वानी पाहिल्यानंतर समोरची वृत्ती जरी गळून पडली तरी साक्षी वृत्ती शिल्लक राहते. तो टप्पा यांनी ओलांडलेला आहे. निस्तरंगता आहे आणि साक्षीत्वानी द्रष्टुत्वानी पाहणारा पाहतो आहे, अशा प्रकारे हे पाहणं चालू आहे. पुढे असं होतं की हे जे साक्षीत्व धारण केलेला मी असतो तो मी समोरच्या विचाराच्या सापेक्ष साक्षी असतो. समोर जर विचारच नसेल तर रिलेटिव्हली मी साक्षी तरी कसा असू शकेन? विचार आहे म्हणून विचारांकडे साक्षीत्वानी पाहतो आहे. म्हणून जर निस्तरंगता राहिली, शून्यता राहिली, तर त्या शून्यतेकडे साक्षीत्वानी पाहणारा फार काळ स्वतःवर साक्षीत्व आरोपित करून घेऊ शकत नाही. अशा वेळेला त्याचं साक्षीत्वही गळून पडतं. साक्षीत्व ही शुद्ध मीनी स्वीकारलेली एक संकल्पना आहे समोरच्या विचाराचा त्याग करण्यासाठी. जेव्हा साक्षीत्वही नाहीसं होतं तेव्हा तो मी नाहीसा होत नाही, तो मी तसा शिल्लक असतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मालविता दिवे, मालविते जरी मालवे तरी दीपू नाही हे फावे कवणासी का. दिवा मालवल्यानंतर अंधार झाला आणि अगदी डोळ्यात बोट घातलं तरी देखील दिसणार नाही इतका अंधार झाला. आणि ज्या सगळ्या वस्तू दृश्यमान होत्या त्या अंधारात बुडून गेल्या, नाही अशा झाल्या. अशा वेळेला सगळंच संपलं असं होत नाही. समोर दिसणाऱ्या वस्तू जरी संपल्या पाहणाऱ्याच्या दृष्टीने, तरी दिवा नाही हे समजणारा तिथे शिल्लक असतो. अंधार झालेला आहे आणि दिवा नाही हे समजणारा तिथे उपस्थित असतो. मालविता दिवे मालविते जरी मालवे, मालवणाराच मालवून जात नाही, तो तिथं असतो आणि अंधार आहे हे त्याला समजतं. तसं विचार वेगळेपणाने ज्याला समजतो त्यालाच विचार शून्यता झालेली आहे हेही समजतं. नंतर विचार शून्यतेकडे साक्षीत्वानी पाहणारा जो मी आहे त्याचा ओढून घेतलेला साक्षीभाव गळून पडतो. आणि हा साक्षीभाव गळून पडल्यानंतर एक काहीतरी शिल्लक राहतं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ते वेगळेपणे भोगीजे, जैसे पक्षीय फळ चुंबीजे तैसे नाही. परब्रह्माचा भोग हा वेगळेपणाने घेता येत नाही. जसं पक्षी एक फळ एक आणि पक्षी फळ खातो अशा प्रकारचा तिथं भोग नाही. येथे विसरीजे भोगितेपणही. भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसी दे मिठी गाढेपणे. या भोगामध्ये अशी एक स्थिती निर्माण होते की जी अहंकाराचा अचळ म्हणजे एक नाजूक पडदा देखील बाजूला सारते. हा जो अहंकाराचा नाजूक पडदा तो म्हणजे ही मी भावना. योग शास्त्राच्या दृष्टीने पतंजली महामुनींच्या सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित म्हणजे मी, मी आहे ही भावना तिथं शिल्लक राहते. बाकी सगळं संपतं, बाकी सगळं नाहीसं होतं. आता प्रश्न असा आहे की ही भावना बैठक संपेपर्यंत तशीच कायम राहते, कारण ही जाणारी नाही. तर या भावनेवरच मन, बुद्धी, इंद्रिय ही काम करताहेत. चालते शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरी विण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. ज्याच्या सत्तेनी शरीर चालतं, बोलतं, हलतं, मन विचार करतं, बुद्धी तर्क लढवते, ती सत्ता तिथं मीच्या रूपाने शिल्लक राहते. पण त्या मीला अजून आत्मबोध मात्र झालेला नाही. त्या ठिकाणी अशी भावना असते की मी आहे आणि तो विचार नसतो. लक्षात घ्या, त्या ठिकाणी विचाराने समजत नाही मी आहे. मी आहे हे समजण्यासाठी तिथं विचाराची गरज नाही. तर तो जो शुद्ध मी आहे तोच एरवी या स्थिती व्यतिरिक्त विचाराचा अवलंब धरून काही ना काहीतरी कोडी उलगडत असतो. विचार संपले तरी तो मी संपत नाही. तो मी त्या ठिकाणी तसाच अस्तित्वमान असा राहतो. आता हा मीपणा जाण्यासाठी काय करायचं असा प्रश्न आहे. हा मीपणा जाण्यासाठी काही प्रयास करायचा असतो का? तर लक्षात घ्या की हा जो मी आहे त्या मीलाच पुढे आत्मबोध होतो. पतंजली महामुनींचे शब्द असे आहेत, खरं म्हणजे पहिल्या तीन सूत्रातच पतंजलींची जी सूत्र आहेत सगळी विस्तारित पावलेली ती संपली. अथ योगानुशासनम, योगाच्या अनुशासनाला आता प्रारंभ करू. योगस्तु चित्तवृत्ती निरोधाहा. चित्तवृत्तींचा निरोध हे योगाचं स्वरूप आहे. आणि हा चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्या ठिकाणी द्रष्ट्याला स्वरूपाचा बोध होतो. द्रष्ट्याला स्वरूपाचा बोध होण्याच्या आधी आणि चित्ताचा निरोध झाल्यानंतर अशी ही केवळ मीची जाणीव शिल्लक राहण्याचा, पण ती गोष्ट इतकी नाजूक आहे की त्या ठिकाणी कुठलाच मानवी स्पर्श मनाचा बुद्धीचा तर्काचा चालत नाही. त्या ठिकाणी तुम्ही मी ब्रह्म आहे असं म्हणाल तर तो विचार उठेल, त्या ठिकाणी मी आत्मा आहे असं म्हणाल तर तो विचार समजला जाईल, मग ते ध्यान नसेल. त्या ठिकाणी करायचं काय आणि मग या शुद्ध मीला बोध होतो कसा? समर्थ असं म्हणतात की अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नस आहे. तर्काचा थोडाही संपर्क तिथं चालत नाही, असलेली स्थिती मोडून जाते. अशा वेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा सूर्योदय झालिया सूर्ये सूर्यची पहावा धनंजया तैसा माटे जाणावया मीची हेतू. सूर्योदय झाल्यानंतर सूर्य आपल्याला सूर्यामुळेच समजतो. तुम्ही बॅटरी घेऊन बाहेर पडत नाही, कंदील घेऊन बाहेर पडत नाही की कुठं सूर्य उगवलाय चला बघूया. जसा सूर्यामुळेच सूर्य दिसतो तैसा माते जाणावया मीची हेतू. हा शुद्ध मी देखील परमात्मा आहे हे जाणण्यासाठी या शुद्ध मीला आयसोलेट होऊन मन बुद्धी इंद्रियांपासून काही काळ तसंच थांबावं लागतं, आपोआप त्याच्या ठिकाणी बोध निर्माण होतो. त्या ठिकाणी जो द्रष्टा आहे तो द्रष्टा आपोआप स्वरूप बोधामध्ये जातो. स्वरूपानंदांनी देह ठेवला तेव्हा त्यांनी एक लिफाफा स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींना दिलेला होता आणि त्या आणि असं सांगितलेलं होतं की या हा लिफाफा आळंदीला माऊलींच्या समाधीवर ठेवून अर्पण करून मग उघडावा असं सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे स्वामीजींनी आळंदीला माऊलींच्या समाधीवर तो लिफाफा अर्पण केला आणि मग उघडला. त्याच्यामध्ये एक काव्य होतं, स्वामी निज धामी चालले अंतरी निज नामी रंगले. आले आले नाथ मच्छिंदर आले गोरख गहिनी भास्वर संगती सिद्ध पुरुष पातले स्वामी निज धामी चालले. नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर सोपा मुक्ताई सोपान सहोदर पांडुरंग ही त्याज बरोबर देवही निज भक्ता भाळले स्वामी निज धामी चालले. आणि शेवटचं कडवं असं होतं, दिक कालाचे तुटोनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊनी स्वये चित घन आपण स्वभावे साक्षित्व ही संपले. ही जी स्थिती आहे शुद्ध मीची इथं वर्णन केलेली, ही अल्पकाळ असते. मुळात ध्यानाला बसण्याचा काळ किती, पण त्या काळामध्ये मात्र बराच वेळ ही राहते, पण तोच अल्प असल्यामुळे अल्पकाळ म्हणायचं. पण या स्थितीमध्ये दिक आणि काल याचं बंधन नाहीस होतं. तुमचं मन गेल्याबरोबर तुमच्या देहाचा भाव जातो. जसं झोपेत मन गेलं की स्त्री आहोत की पुरुष आहोत हा भाव जातो, तसंच आपण कुठं झोपलेले आहोत त्या जागेचंही भान नाहीस होतं. दिशा काळ आणि स्थळ याचं भान नाहीस होतं. या शुद्ध मीच्या जाणीवेमध्ये देखील तसंच काहीस होतं. त्या ठिकाणी अस्तित्व मात्र शुद्ध जाणीव स्वरूप असंच काही शिल्लक असतं. स्त्री पुरुष भाव नसतो. याती कुळ माझे गेले हार पोनी असं होतं. आणि त्या ठिकाणी जो शुद्ध मी शिल्लक राहिलेला असतो तो शुद्ध मी जाणीव स्वरूप असल्यामुळं त्याचं वर्णनच तो अविनाशी जाणीव स्वरूप किंवा ज्ञान स्वरूप आणि शांत स्वरूप असं केलेलं आहे बोध झाल्यानंतर. तर जाणीव स्वरूप हे त्याची कॅरेक्टरिस्टिक असल्यामुळं त्याचं वैशिष्ट्य असल्यामुळं ती जाणीवच मनाला हाताला धरून बाहेरच्या गोष्टी जाणते, बुद्धीला हाताला धरून तर्कादी गोष्टी लढवते, इंद्रियांना हाताला धरून विषयांचा अनुभव घेते. पण ही सगळी साधनं तिथं कुचकामी असतात, त्याचा विसरच पडलेला असतो. पण जाणीव शक्ती मात्र शिल्लक असते. ही जाणीव शक्ती आता स्वतःला जाणून उरते. ही जी जाणीव शक्ती आहे ती स्वसंवेद्य म्हणून ओळखलेली आहे. ही स्वतःच स्वतःला जाणायला समर्थ आहे. आपला आपल्यालाच बोध होतो, आपणच आपल्याला समजायला ती योग्य अशी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी देखील पहिली ओवी ज्ञानेश्वरीतली ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप हे स्वसंवेद्य आहे. दुसऱ्या कोणी जरी सांगितलं तरी देखील त्याची खरी अनुभूती स्वतःचीच स्वतःला येणार असते. त्याची अनुभूती घेण्यासाठी मनाचा उपयोग तिथं करू नका. त्याची अनुभूती घेण्यासाठी परत फिरून तर्क वगैरे लढवू नका. तर त्या शुद्ध मीच्या अशा स्थितीमध्ये कायम राहिल्यानंतर त्या जाणीवेची जाणून घेण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती स्वतःलाच जाणायला सुरुवात करते. आणि स्वतःला जाणत जाणत आपण अविनाशी, आपण चैतन्य रूप, आपण शांत स्वरूप असं समजून राहते. परमामृतामध्ये मुकुंदराजांनी या स्थितीचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे, आत्मा द्रष्टा दृश्य गगन. बघा ही स्थिती, आत्मा म्हणजे मी, शुद्ध मी पाहणारा, आणि दृश्य गगन म्हणजे शून्य. याविण काही नुरावे भाग, अशा स्थितीत साधक बसलेला आहे. त्या गगनाहून सूक्ष्म आपण जाणीव रूपे. गगन अतिशय सूक्ष्म, पण गगनाला जाणणारा गगनापेक्षा सूक्ष्म जाणीव रूपाने असणारा मी. त्या जाणीवे माझी मन होता सोहम भावे लीन. त्या ठिकाणी तोच मी आहे असा भाव निर्माण होऊन परत लीन होतो, त्या जाणीवेमध्ये संपतो. त्या जाणीवेला स्वरूप बोध होतो. येई आत्मसुखाचा प्रत्यय अतींद्रिय स्वभावे जे. समर्थ असं म्हणतात की जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्वसाक्षिणी. ही सर्वसाक्षी स्थिती एका बाजूला ब्रह्मही जाणते, एका बाजूला माया देखील जाणते. साधक या स्थितीमध्ये असतो, तो साक्षी असतो, आणि साक्षी असता असता विचाराच्या आवर्तात सापडतो म्हणजे माया जाणतो. आणि साक्षी असताना क्षण मात्र तो ब्रह्म जाणल्याचा अनुभव घेतो. जसं तुमच्या माझघराच्या उमऱ्यावर ठेवलेली पणती पडवीत देखील प्रकाश देते आणि माझघरात देखील प्रकाश देते, तसं ही साक्षी स्थिती दोन्हीकडे झुकणारी आहे. साक्षीत्वात थोडी गडबड झाली की माया म्हणजे विचारचक्र सुरू होतं, आणि साक्षीत्व उत्तम साधलं की ताबडतोब परमात्मतत्वाशी एकरूपतेकडे वाटचाल सुरू होते. जाणे ब्रह्म, जाणे माया, जाणे अनुभवाच्या ठाया, ते एक जाणावी तुरिया सर्वसाक्षिणी. ते असं म्हणतात की साक्षीत्व वृत्तीचे कारण. बघा सगळे संत कसं एकच सांगतात, साक्षीत्व ही देखील वृत्ती आहे. साक्षीत्व वृत्तीचे कारण, उन्मनी ते निवृत्ती जाणं. आणि जेव्हा ही साक्षी भावना नाहीशी होते तेव्हा उन्मनी स्थिती, उन्मनी स्थिती याचा अर्थ परमात्म्याशी तदाकार होण्याची स्थिती प्राप्त होते. उन्मनी ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञान ते, त्या ठिकाणी जाणपण म्हणजे मी आता जाणतो आहे अशा प्रकारचा विशेष भाव नाहीसा होतो, याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी असं ते म्हणतात. म्हणून ही जी मी शुद्ध मीची जाणीव आहे, त्या जाणीवेला आपण आत्मा आहोत असा बोध होण्याचं शिल्लक आहे. ते होईल गुरुकृपेनीच होईल. प्रश्न नेमका आहे, आपण काही प्रयत्न करायचा नाही. याच्या पुढे साधकाचा स्वप्रयत्न नाही. साक्षीत्व हा साधकाचा प्रयत्न आहे आणि साक्षीत्वानंतर जे काही होईल ते सगळं गुरुकृपेने होईल. आणि या अत्यंत नाजूक क्रिटिकल अशा स्थितीमध्ये तर अजिबात नाही. या अत्यंत नाजूक अशा स्थितीमध्ये साधकाला आपोआप परमार्थ बोध होतो, परमात्मबोध होतो. सद्गुरु कृपेनी इथपर्यंत पोचता येतं. सद्गुरु कृपेनी याचा अर्थ काय? याचा अर्थ परवा आपण ऐकलं ना की गणेश नाथांनी स्वरूपानंदांना अनुग्रह दिला तेव्हा ते म्हणाले की दुधाला विरजण लावलं, विरजण लावलेलं दूध आता दूध म्हणता येणार नाही. बरं ते दही झालंय का? तर अजून ते दहीही झालेलं नाही, पण त्या विरजणाच्या योगाने त्याचं दही होणार. तसं सद्गुरूंनी एकांतात तुमच्याकडे आत्मभावाने पाहत, तुम्ही परमात्मा आहात असं तुमच्या अंतर्यामी पाहत तुम्हाला उपदेश केलेला असतो. ते नुसते शब्द समजू नका. तुमच्या आतली ब्रह्मसत्ता पाहत तुम्हाला उपदेश केलेला असतो. त्या ब्रह्मसत्तेच्या समक्ष त्यांच्या ब्रह्मसत्तेने तुम्हाला उपदेश केलेला असतो की तेच तू आहेस आणि ती गुरुकृपा तिथं कामाला येते. असं समजू नका की गुरु पुण्यात, आम्ही कुठं मुंबईला अथवा नागपूरला अथवा गोव्यामध्ये, गुरु कधी येणार आणि माझ्यावर कृपा करणार? तुमच्याकडे गुरूंनी तुम्ही देह या भावनेनी पाहिलेलंच नसतं. त्यांना माहीत असतं की आत्ता हा अबोधात आहे, पण तुमच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी ही पूर्णत्वाचीच असते. तुम्ही पूर्ण आहात, त्यांच्या इतकेच तुम्ही पूर्ण आहात अशा भावनेनीच तुमच्याकडे पाहिलेलं असतं. तीच त्यांची कृपा असते. त्या भावनेसहित त्यांचे शब्द असतात की तत्त्वम असि श्वेतकेतो इति, ओम तत्त्वम सोहम सहा. हे नुसते शब्द समजू नका. तुमच्या आत्म्याकडे पाहून सद्गुरूंनी उच्चारलेले असतात आणि ते आयत्या वेळेला कामाला येतात. मोटके गुरुमुखे उदयजत दिसे, हृदयी स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैस याची. याचा विस्तार आपोआप होतो. चक्षु निज बुबुळ देखणे, जिव्हे आपुली चवी चाखणे, तैसे आहे निरीक्षणे येथींचे पई. असं काही घडून जातं की जसं डोळ्यांनी आपल्या स्वतःचं बुबुळ पाहावं किंवा जिभेनी आपली स्वतःचीच चव चाखावी, तसं आपणच आपलंच आत्मसुख आपण चाखणारे होतो. बाबा महाराज गर्द्यांचा अभंग आहे ना पंचदशीवरचा, आम्हा भासे ब्रह्मानंद सकल सुखाचा कंद. जागृती पळाली निद्राही गळाली, वृत्ती झाल्या बंद. बघा कसे शब्द आहेत. जागृती पळाली निद्राही गळाली, जागृती पळाली, याचा अर्थ अहंकाराने असणारी जागृती नाहीशी झाली, देहभावाने असणारी जागृती संपली. पण मग झोपलाय का? झोपलेलाही नाही, निद्राही गळाली, आत जागा आहे. समाधी याचा अर्थ प्रगाढ निद्रेसारखी, सुषुप्तीसारखी अवस्था, पण सुषुप्ती नव्हे. सुषुप्तीमध्ये आपलाच आपल्याला विसर असतो, तर समाधीमध्ये हा मी जात नाही तर त्यालाच आत्मबोध होतो. जगताचं भान दोन्हीकडे मावळतं, पण हा जो मी आहे या मीला आत्मबोध होतो. म्हणून तो आतून अतिशय जागा, जागृत, आणि बाहेरून निद्रिस्त असल्यासारखा. जागृती पळाली, निद्राही गळाली, वृत्ती झाल्या बंद, आम्हा भासे ब्रह्मानंद, सकल सुखाचा कंद. मी पण जावोनी द्वैत दृष्टी ही, झाली अगदी अंध, आम्हा भासे ब्रह्मानंद, सकल सुखाचा कंद. अशा प्रकारे जागृती आणि निद्रेच्या ही विलक्षण अशी स्वरूप बोधाची स्थिती साधकाला केवळ गुरुकृपेनी प्राप्त होते. आणि हे ऐकल्यामुळे तुम्ही तुमच्या गुरूंना म्हणू नका की ती कृपा तुम्ही आमच्यावर करा, कारण ती कृपा त्यांनी केलेली असते हे प्रथम समजून घ्या. तुम्ही तिथपर्यंत पोचलात, तुम्ही जिथं जिथं पोचाल त्या त्या टप्प्यावर ती गुरुकृपाच तुम्हाला साथ देत असते. तुम्हाला जेव्हा असं होतं ना की साक्षीत्व साधलं आणि निर्विचारता अनुभवाला आली, गुरुकृपाच आहे. तुम्हाला अत्यंत शांततेचा प्रत्यय आला, थोडा वेळ टिकला, गुरुकृपाच आहे. तुम्हाला केवळ मी शिल्लक आहे, केवळ मी आहे अशी भावना आणि संपूर्ण ध्यानभर राहते आहे, गुरुकृपाच आहे. आणि या मीला जेव्हा आपण तेच आहोत असं समजेल तेव्हा गुरुकृपेनीच ते होईल. त्या ठिकाणी तुम्ही शब्द उच्चारण्याची गरज नाही. खूप चांगला प्रश्न. आपला वेळ जवळपास याय का, पण मी म्हटलं ना तसं गरम गरम होता, इथल्या इथं आलेला होता, पुण्याहून आणलेला प्रश्न नव्हता, त्यामुळं अजून खरे इथं प्रश्न आहेत बरं का. नागपूरचे मामा कुठे आहेत? मामा बसले असतील इथं, नाही ते नागपूरला जाण्यासाठी निघाले. त्यांचे प्रश्न आहेत, पण त्यांचे प्रश्न ऐकण्याची आपल्याला गणेशपुरममध्ये सवय आहेच, आणि तेही आता इथं उपस्थित नाहीत, म्हणून तर मी तो बाजूला ठेवला आणि नवीन आलेला प्रश्न घेतला. म्हणजे इथं आलेले हे दोन प्रश्न होते. अजून एक प्रश्न, आपण सर्वजण साधना करत असून हा एक मार्ग आहे, आपण करत असलेली साधना बरोबर मार्गावर आहे किंवा कसे, हे कसे ओळखायचे? आपल्या साधनेवरच्या मार्गाच्या मुख्य खुणा काय? या मार्गक्रमणेचे उच्च अर्थतेबरोबर जोडीचे दुसरे वाहन काय, का फक्त ध्यानच आहे, असा प्रश्न होता. आता मी जे बोललो त्याच्या जवळपास हा सगळा प्रश्न कव्हर झाला, म्हणून हा वेगळा वाचला नाही एवढंच. पण आपल्या मार्गक्रमणेचं फक्त ध्यानच साधन आहे असं समजू नका. आपली जी मार्गक्रमण आहे त्याच्यामध्ये ध्यान ही शिकवता येण्यासारखी साधन आहे, म्हणून सद्गुरू, आणि शिकवण्याचीच साधन आहे म्हणून सद्गुरू ती सांगत असतात. पण आपल्या संप्रदायामध्ये ध्यान ही एकमेव साधना नाही, तर ध्यानाच्या बरोबरीनी पश्यामी ते रूपम जनांतरस्थम, ध्यानातून उठल्यानंतर जे आत्मस्वरूप, त्याची चुणूक थोडी बहुत अनुभवली तर ती सर्वत्र पाहण्याचा अभ्यास, मी ध्यानातून उठल्यानंतर मला ज्या ज्या व्यक्ती दिसतील त्या व्यक्तींच्या अंतर्यामी प्रभू भरलेला आहे अशा बोधानी परमात्मा भरलेला आहे ज्याचा मी माझ्या अंतर्यामी अनुभव घेतला तो परमात्मा अशा प्रकारे सृष्टीकडे पाहणं हा आपल्या साधनेतला साधन प्रकार आहे. केवळ ध्यान ही या संप्रदायाची साधना नाहीये. आणि जो सर्वत्र प्रभू पाहायला प्रवृत्त झाला त्यांनी आपल्या आत्मस्वरूपाची ही वारंवार आठवण ठेवणं हंस हंसे ती यो ब्रुयात हेही आपल्या संप्रदायाचं साधनेचं एक प्रमुख अंग आहे. अशा तीन गोष्टी मिळून आपल्या संप्रदायाची साधना पूर्ण होते असं समजू नका की फक्त ध्यान सांगितलेलं आहे. आणि मग या ज्या उर्वरित गोष्टी आहेत या भक्तीसहित करणं शक्य आहे. म्हणून अत्यंत प्रेमानी नामस्मरण जसं राम राम असं म्हणत असताना तो रामच चराचरामध्ये भरलेला आहे अशा बोधानी राम नाम घेणं आणि पश्यामी ते रूपम जनांतरस्थम हे एकच आहे. तसंच आपण रामरूप आहोत अशाही बोधानी नाम घेणं आणि हंस हंसे ती यो ब्रुयात हे एकच आहे. पूजा करत असताना देखील मोठ्या युक्तीनी जो पूजार्ह आहे त्याचं स्वरूप निर्गुण निराकार आणि पूजेला जो बसलेला आहे त्याचं स्वरूप देखील खरं स्वरूप निर्गुण निराकार असं ओळखून बाह्यत अत्यंत प्रेमानी पूजा करणं या सगळ्या गोष्टी आपल्या संप्रदायात आहेत. स्वरूपानंद तर तांब्याचं भांड आणि पळी घेऊन जेव्हा ते चालत असत तेव्हाची गोष्ट सांगतोय. म्हणजे ही 1965 सालपर्यंत घडणारी घटना होती. ते त्या ओसरीवरच्या त्यांच्या खोलीतून बाहेर येऊन बाहेर जे तुळशी वृंदावन आहे त्याला मोठ्या भक्तिभावाने पाणी घालत असत आणि तुळशीला प्रदक्षिणा करत असत. काही काही गोष्टी असं पुरुष वर्ग धरून चालतो की हे सगळं बायकांना दिलंय. स्वरूपानंद स्वतः इतक्या भक्तिभावाने तुळशीला देखील प्रदक्षिणा घालत असत. तर अशा प्रकारची भक्ती देखील आपल्या संप्रदायामध्ये आहे. साधन ध्यान हे प्रमुख आहे. एक प्रमुख साधन आणि त्याच्या जोडीला अनेक प्रकारच्या साधना असंच आत्मदर्शनाच्या वाटचालीचं मर्म आहे वर्म आहे. त्या प्रश्नातला एक फक्त भाग जरा ऍडिशनल होता तो मी सांगितला. मी तसाही माझं असं झालंय गणेशपुरमच्या सवयीनी झालंय बहुतेक की प्रश्न हातात घेतला एक की त्याच्या सगळ्या अंगांचं वर्णन करत करत 35 मिनिटं तरी उत्तर द्यायचंच की वाजलेच 11:30 वाजले इथं. म्हणजे आपल्या आनुषंगिक साधनेची वेळ संपली जी आपण सत्संगाकरता वापरली. तरी देखील भागवताचार्य वाना उत्पात येणार आहेत. आपल्या समारोपाचा कार्यक्रम आहे 11 वाजता तो सुरू होणार आहे. ते येईपर्यंत आपण शांतपणे डोळे मिटून ध्यानाला बसणार आहोत. 5 मिनिटं मी तुम्हाला नाम सांगतो मग आपण ध्यानाला बसू आणि ते येतीलच. एवढ्यात ते आले की पण 11:00 थोडासा ओंकार होईल आणि आपण उठूया. ओम राम कृष्ण हरी.
हो।
राम कृष्ण हरि। चिदाकाशात लक्ष द्यायचं आहे। नाम घेताना देखील निस्तरंगतेनेच नाम घ्यायचं आहे, ऐकतानाही निस्तरंगता आणि मधल्या वेळामध्ये देखील संपूर्ण निस्तरंगता, वृत्तीरहित विचारारहित नाम घ्यायचं आहे। चिदाकाशात लक्ष। आता तुम्ही चिदाकाशामध्ये केवळ लक्ष देऊन राहायचं आहे, निस्तरंग परमात्म्याशी एकरूपतेच्या भावाने। नाम फक्त मी घेईन, आपण नाम घ्यायचं नाहीये, माझ्याबरोबर मनात देखील घ्यायचं नाहीये। संपूर्ण निस्तरंगतेने परमात्म्याशी एकरूप अशा स्थितीत चिदाकाशात थांबून राहायचं आहे। मी एकटा नाम घेईन, आपण केवळ ऐकाल। राम कृष्ण हरी।